नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय भाजपा वतीन राज्यात वक्फ सुदार जनजागरण अभियान राबयतले अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राधामोहनदास अग्रवाल हांणी दिल्या. गोंय पुलिशेच्या गुन्ह्या फाट्यान चिखले मुरगांवांत धाड घालून 43.20 कोटी रुपयांची घुवळी वखदां आयज जप्त केल्यात. नामनेची तियात्रिस्त आनी दिग्दर्शक लिगोरियो फर्नांडीस हांकां काल मरण आयले. आता पुराय खबरो. गोंय भाजपा वतीन राज्यात वक्फ सुदार जनजागरण अभियान राबयतले अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राधामोहनदास अग्रवाल हांणी पणजे भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. मुस्लिम समाजाच्या जागृताये खातीर तशेंच वक्फ मंडळाची माहिती, ताचे कार्य, वक्फ मंडळाकडे आशिल्ल्या जागेचो उपेग, मुस्लिम समाजा खातीर शिक्षण तशेंच हॉस्पिटलां बांदपा खातीर करतले अशी माहिती तांणी दिल्या.
सरकारी संसाधनों का उपयोग करके माननीय प्रधानमंत्री ने इस देश में हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, गरीबी की प्राथमिकता के आधार पर उनको संसाधन अधिक पहुंचाने की रणनीति बनाई. यह कार्य बहुत सफलता के साथ हुआ है. अब माननीय प्रधानमंत्री जो मुस्लिम समाज की लाखों लाखों एकड़ की संपत्तियां हैं, जिन्हें बनाने का उद्देश्य था गरीब मुसलमानों का जीवन बेहतर करना, अब वह एक अधिनियम लेकर के आए हैं जो पुराने अधिनियम का ही संशोधन है, बल्कि वह सुनिश्चित करने जा रहे हैं कि वह उस संपत्तियों का एक उपयोग गरीब मुसलमानों के लिए, बेवा, विधवा, तलाकशुदा मुस्लिम बहनों के लिए, अनाथ बच्चों के लिए, बूढ़े माँ बाप के लिए अधिक से अधिक कैसे उपयोग किया जाए.
वक्फ कायदो दुरुस्ती मुसलमानांसयत सगळ्या धर्माच्या लोकां खातीर कशे तरेन फायद्याचो आसा हे विशीं गोंयात जनजागृताय अभियान जातले. ह्या अभियानात मोगोसयत अपक्ष आमदारूय वांटेकार जातले. ह्या दुरुस्तीचो फायदो 10 वर्सां उपरांत दिसतलो अशें वीज मंत्री आनी मोगोचे आमदार सुदीन ढवळीकार हांणी बसके उपरांत सांगले. वक्फाकडे ज्यो मालमत्ता आसात त्यो ताब्यात घेवन ताचो योग्य तरेन विनियोग करतले. दुरुस्ती विधेयक तातूंतल्यो तरतुदी आनी लावाविशीं जागृताय करतले. वक्फान ताब्यात घेतिल्ल्या मालमत्तांचो मुस्लिम समाजाकूच फटको बसला अशें पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळें. ह्या पत्रकार परिशदेक मुखेलमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, जी तारोलकर, आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी आणि अलेक्स रजिनाळ तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, राज्यसभा खासदार सदानंद शिरतानावडे तसेच म्हापशेचे आमदार जोशुआ डिसोजा हजर आशिल्ले. म्हापसा आडातले तशेंच शिवोली विकपाक दवरिल्ले कांय आंबे आनी केळी गोंय अन्न वखदां प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आयज जप्त केल्यात. तशेंच आंब्याचे नमुने चाचणी खातीर प्रशासनाच्या लॅबात धाडल्या. आंब्याक रसायनाचो उपेग करून पिकयतात आनी हे आंबे खाल्या उपरांत लोकांची भलायकी वाडूं येता, ताका लागून ही धाड सुरू केल्या अशी माहिती प्रशासन अधिकाऱ्या कडल्यान मेळ्या. ह्या धाडयेंत 180 आंब्याच्यो पेट्यो जाल्यार 450 किलो केळी जप्त केल्यात. उत्तर गोंयासय दक्षिण गोंयात लेगीत अशा प्रकारची तपासणी अन्न वखदां प्रशासनान केल्या. तशेंच शिवोले, मडकय, कुणय, कर्नाटका सावन मडगांवां गांधी मार्केटांत विकपाक आयिल्ले आंबे अन्न आनी वखदां प्रशासनान चाचणे खातीर धाडल्यात. सध्या गोंयांत आंब्याचो हंगाम सुरू आसा. माणकुरांत हापुसासयत आंब्याचे हेर जाती विकपाक बाजारांत आयल्यात. हळडुवे आंबे पळयतकूच लोक ते घेवपाक वतात, मात ते आंबे सैमीक तरेन पिकयल्यात काय रासायनीक पद्दतीन हाची खात्री करपाक गिरायकांनी ते विकत घेवच्या पयली करची अशें आवाहन गोंय अन्न आनी वखदां प्रशासनान केल्या. गोंय पुलिसेच्या गुन्ह्या फाट्यान चिखले मुरगांवांत धाड घालून 43.20 कोटी रुपयांची घुवळी वखदां आयज जप्त केल्यात. ह्या वर्सांतली गोंय पुलिसेची ही सगळ्यांत व्हडली घुवळी वखदाची धाड आसा अशी माहिती गुन्ह्या फाट्याचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. पुलिसेन दिल्या माहिती प्रमाण चॉकलेट आनी कॉफीच्या पिशव्यांनी घुवळी वखदां पॅक करून घुवळी वखदांचो वेव्हार सुरू आशिल्लो अशें कळ्ळां. जाल्यार वास्को बायणा रावपी निबू विन्सेंट तशेंच वास्को सडा रावपी मंगेश वाडेकार आनी रेशमा वाडेकार ह्या घो बायलेक ह्या कारवाये अंतर्गत पुलिसेन अटक केल्या.
who are trying to deliver ek consignment tha drugs ka usko kahin pe dene ke liye ja rahe to humne logon ko jab apprehend kiya to it was found that it was cocaine to usko pack kaise kiya tha unhone ki chocolates ke packets coffee ke packets uske andar camouflage karke bhara hua tha bada humko ek consignment mila jisme multiple packets paye gaye the total iska jo drugs ka jo powder tha uska jo humne packet se bahar nikal ke measurement kiya tha wo 4.32 kg ke lagbhag aaya jiski market value 43 crore hoti hai to 43 crore 20 lakh to it is
मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी पुलिसेच्या ह्या कारवाये खातीर गोंय पुलिसेच्या गुन्ह्या फाट्याची तुस्त केल्या. गोंयात घुवळी वखदां आड ह्या फुडें लेगीत खर कारवाय सुरूच उरतली अशें तांणी म्हळां. गोंयांत आशिल्ल्या हाऊजी माफियाचेर सरकारान कडक कायदेशीर कारवाय करची अशी मागणी गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतानो फर्नांडीस आनी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांची भेट घेवन तांकां निवेदन दिवन केली. हाऊजी ह्या जुगाराच्या प्रकाराचेर सरकारान बंदी घाल्या. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या विशीं 2 दिसां पयलीं घोशणाय केल्ली. पयलीं ल्हान प्रमाणांत हाऊजी चलताली, मात आतां ताचें स्वरूप मोठें जालां. हाका लागूनच ह्या जुगाराक पूर्णविराम लावपाक सरकारान हाऊजीचेर गोंयांत पुरायपणान बंदी घाल्या. हाऊजी सारक्या बेकायदेशीर प्रकाराक लागून खेळामळ तशेंच समाजाचेर वायट परिणाम जाता, ताका लागून हाऊजी कारवाय जावप गरजेचें आसा अशें फर्नांडीस हांणी म्हळां. खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकत आहात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्ममेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावल्यो खबरो. जुदास फुटकिरी आशा किरमिदर अशे एका परस एक फामाद तियात्र बरोवन माचेर हाडपी नामनेचे तियात्रिस्त आनी दिग्दर्शक लिगोरियो फर्नांडीस हांकां काल जाणटेपणाक लागून मरण आयले. तांची पिराय 86 वर्सांची आशिल्ली. 16 एप्रिलाक दनपारा बाणावलेत सेंट जॉन दी बाप्तीस इगर्जेत तांच्या कुडीचेर निमणे संस्कार करतले. लिगोरियो फर्नांडीस हांच्या मरणाचेर गोवा तियात्र अकादेमीन दुख्ख उक्तायलां आनी आर्गां ओंपल्या. 1939 वर्सा बाणावले हांगा जल्मल्ल्या लिगोरियो फर्नांडीस हांकां ल्हान पिराये सावन तियात्राचो मोग आशिल्लो. आपले SSC शिक्षण पुराय जातकच तांणी तियात्र मळार पावल घालें. तियात्रमाचेर विंगड विंगड समाजीक विशयांचेर तिसावर तियात्रमाचेर हाडपा वांगडाच धार्मीक स्वरुपाची तियात्रय तांणी माचेर हाडलें. तांच्यो जायत्या गितांच्यो CD आनी कॅसेट प्रदर्शीत जाल्ल्यो. तांची सगळ्यांत लोकप्रिय कॅसेट म्हळ्यार म्हज्या पातकाक सोजा. लिगोरियो फर्नांडीस हांणी तियात्र मळार खूब योगदान दिलां. नव्या तियात्र कलाकारांक मार्गदर्शन करून तांणी तियात्र मळार कलाकारांची नवी पिळगी निर्माण केली अशें फर्नांडीस हांकां आर्गां ओंपतना गोवा तियात्र अकादेमीचे अध्यक्ष एंथनी बार्बोजा हांणी सांगलें. तांचे फाटल्यान तांची घरकान्न रोजालिना, पूत सावियो, जे सून आणि नात्रा असा परिवार असा. राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड 2025 सर्तीत मोठ्या संख्येन वाटेकार जावचे असे आवाहन राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक मेघना शिटगावकर यांनी केला. हिंदी ऑलिम्पियाड 2025 आणि अमृतकुंभ सन्मान 2025 ही मानाची सर्त वेगवेगळ्या देशातल्या विद्यार्थ्यांक आणि शिक्षकांक हिंदी भाषेत आपली कुशळटाय दाखोवपाची संद दिता. संवसारभर हिंदी भास उलोवपी मनशांमधले नाते घटमूट करपाचो ह्या सर्तीचो हेत असा. ह्या सर्तीत वाटो घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक आपली भास कुशळटाय सांस्कृतिक समजीकाय वाढतात. हिंदी ऑलिम्पियाड फाउंडेशन नवी दिल्ली या संस्थेन विद्यार्थ्यां खातीर आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड 2025 आणि शिक्षकां खातीर अमृतकुंभ सन्मान 2025 आयोजित केल्या. गोय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान 20 एप्रिलाक राज्यातल्या तालुका केंद्राचेर सकाळी 10 ते 12 वरां मजगती 4थी येत्तेच्या विद्यार्थ्यां खातीर उत्तेजन शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केल्या. दिवचले, म्हापशा, पेडण्या, तिसवाडी, साश्ट, सांग्यार, काणकोणा, केप्यां, धारबांदोड्या, मुरगांवां आनी वास्को अशा केंद्रांचेर ही परिक्षा जातली. विद्यार्थ्यांनी बॉलपेन आनी हॉल तिकेटी वांगडा परिक्षा केंद्राचेर 9:30 वरांचेर हजर रावपाक जाय. पणजे वेचाळी नोंद केल्या त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.4 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर किमान 25 डिग्री सेल्सियस आनी हवेतली आर्द्रता 68% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 दीस 35 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी फुडले 4 दीस हवामान वतळ आसले तरी नुस्तेमारांक वेधशाळेन खास शिटकावणी कांय दिवना. गिमाळी मसोबा चलपी अतिरिक्त रेल्वेत मडगांव सावन कणकवली वचपी रेल्वे नंबर 1100 लोकमान्य टिळक एक्सप्रेसाचे वेळापत्रक 18 एप्रिल सावन बदलला. रेल्वेचे थांबे आणि वेळे खातीर www.enquiry.indianrail.go.in या संकेतस्थळाक भेट दिवची. मनोहर पर्रिकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी गोवा विद्यापीठ पणजेच्या केमोए सेंट्रो द लिंगुआ पोर्तुगेजा म्हळ्यार CLP हांच्या सहकार्यान हवामान बदलाक दर्यादेगेवेल्या नेमांक अनुकूल करप, गोंयातलो कायदेशीर तुलनात्मक अभ्यास या विशयाचेर खाशेली शिक्षणीक चर्चा आनी प्रकल्प पणजेत सुरू करतले. गोंय विद्यापीठाच्या कायदो विभाग आनी लिस्बन विद्यापीठ हांच्या मदल्या समजिकायेच्या कबलातीच्या चौकटीत ही कार्यावळ घडून हाडल्या. गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशन हांच्या कडल्यान लघु संशोधन अनुदान प्राप्त प्राध्यापक वैभवी राणी किनारी नियमनात हवामान बदल अनुकूलन या विषयावेल्या अभ्यासाचे फुडारपण करतली. खेळ आणि तरणाटे व्यवहार संचालनालयान गोंयच्या तरणाट्या पात्र खेळगड्यांक खेळा शिश्यवृत्ती खातीर अर्ज मागयल्यात. 2025-26 वित्तीय वर्सा खातीर वट्ट 25 शिश्यवृत्ती दितले. 6वी ते 12वी वर्गात शिकपी पात्र उमेदवार जाणी 2024-25 वर्सा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पांवड्यावेल्या सर्तींनी प्रतिनिधित्व केला तांणी शिश्यवृत्ती खातीर अर्ज करूं येता. आणि आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोय भाजपा वतीन राज्यात वक्फ सुदार जनजागरण अभियान राबयतले अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राधा मोहनदास अगरवाल हांणी दिल्या. गोय पुलिसीच्या गुन्ह्या फाट्यान चिखले मुरगांवा धाड घालून 43.20 कोटी रुपयांची घुवळी वखदां जप्त केल्यात. नामनेचे तियात्रीस आणि दिग्दर्शक लिगोरियो फर्नांडीस हांकां काल मरण आयले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो खबरोपत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.